प्रेषितांचे कृत्य याचा 27वा अध्याय. जेव्हा आम्ही समुद्र मार्गे इटलीला जाण्याचे ठरवले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्ले नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्ले हा अगस्तस सेनेचा एक अधिकारी होता. आंध्रमुत्तीय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो. हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते. आम्ही या जहाजातून प्रवासात निघालो तेव्हा मासेदोनियातील थैसलनिका येथे राहणारा आरिस्टार्क आमच्या बरोबर होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहोचलो. युल्ले पौलाशी फार चांगला वागला. पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली. तेथून आम्ही समुद्र मार्गे पुढे निघालो आणि कुप्रच्या किनाऱ्याने निघालो, कारण वारा समोरचा होता. किलकिया व फफुली या प्रांताजवळच्या समुद्राला पार करून लुक्या प्रांतातील मुऱ्या बंदरात पोहोचलो. तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे अलेक्झांड्रियाचे एक जहाज आढळले. त्याने आम्हास त्या जहाजात बसविले. आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो. कनिदा शहरापर्यंत येण्यासाठी आम्हास फार कष्ट पडले, कारण वारा तोंडचा होता. आम्हास पुढे जाता येईना म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोन शहराच्या समोरच्या बाजूस गेलो. यापुढे आमचे जहाज क्रेत बेटाच्या किनाऱ्याने मोठ्या अडचणीतून सुरक्षित बंदर येथे पोहोचले. तेथे जवळच लसया नगर होते. बराच वेळ वाया गेला होता आणि पुढील प्रवास करणे बरेच अवघड झाले होते, कारण यवना यहुद्यांच्या उपासाचा काळही निघून गेला होता. तेव्हा पौलाने त्यांना सावधानतेचा इशारा दिला. पौल म्हणाला, पुरुषांनो, मला वाटते आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल. परंतु पौलाच्या मताशी जहाजाचा कप्तान व मालक सहमत झाले नाहीत. उलट जहाजाच्या कप्तानाच्या व मालकाच्या बोलण्यावरच शताधिपतीचा जास्त विश्वास होता. परंतु हे सुरक्षित म्हटलेले बंदर हिवाळ्यात मुक्काम करायला सोयीचे नव्हते, म्हणून बहुमताने पुढे निघावे असे ठरले आणि फेनिकेला जाण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य झाले तर तेथेच हिवाळा घालवावा असे ठरले. तेव्हा दक्षिणेकडून मंद वारे वाहू लागले. तेव्हा ते नांगर उचलून क्रेताच्या किनाऱ्याने तारू हाकीत जाऊ लागले. जहाजावरच्या लोकांस वाटू लागले की अशा प्रकारचे वारे आम्हास पाहिजे होते व तसेच ते वाहत आहे. परंतु लवकरच क्रेत बेटावरून ईशान्येचे म्हटलेले वादळी वारे वाहू लागले आणि जहाज वादळी वाऱ्यात सापडले. त्यास पुढे जाता येईना. तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न सोडून आम्ही वाऱ्याने जहाज भरकटू दिले. मग कोदा नावाच्या लहानशा बेटाच्या किनाऱ्याने आम्ही जाऊ लागलो. मग थोड्या खटपटीनंतर जीवनरक्षक होडीवर उचलून घेतली. जीवनरक्षक होडी आत घेतल्यावर लोकांनी जहाज दोरखंडाने आवळून बांधले. जहाज वाळू असलेल्या सुरती नावाच्या उथळ जागे आदळले. या भीतीने त्यांनी शीड खाली काढले तेव्हा वाऱ्याने ते भरकटू लागले. जोरदार वादळी वाऱ्याचे तडाखे खावे लागल्याने लोकांनी दुसऱ्या दिवशी जहाजावरील सामान बाहेर टाकून दिले. तिसऱ्या दिवशी जहाजाची काही सामग्री त्यांनी आपल्या हाताने बाहेर काढून टाकली. बरेच दिवस आम्हा सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. वादळ फारच भयंकर होते. आम्ही आमच्या तरण्याची सर्व आशा सोडून दिली. आम्ही मरणार असे आम्हास वाटू लागले. बऱ्याच काळापर्यंत लोकांस उपवास घडल्यावर मग पौल त्यांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, गृहस्थांनो, क्रेतावरून मुक्काम हलवू नका. हा माझा सल्ला तुम्ही ऐकायला पाहिजे होता, म्हणजे हा त्रास व ही हानी तुम्हाला टाळता आली असती. पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोचणार नाही. आपले जहाज मात्र गमावे लागेल. मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना करीतो त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहिला आणि तो दूत म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसरा पुढे उभे राहायलेच पाहिजे. तुझ्या बरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत. तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा, कारण मला जसे देवाने सांगितले अगदी तसेच होणार असा मला विश्वास आहे. परंतु आपणास एखाद्या बेटावरून उतरून थांबावे लागले. 14व्या रात्री आमचे जहाज आद्रिया समुद्रातून चालले होते तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला. त्यांनी पाण्याची खोली मोजली तेव्हा ती 40 मीटर भरली. आणखी काही वेळाने त्यांनी परत एकदा समुद्राची खोली मोजली तेव्हा ती 30 मीटर भरली. ओबड धोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी 4 नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले. खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकण्याचे भासून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या. परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, जर हे लोक जहाजात राहणार नाहीत तर तुम्ही वाचणार नाही. यावरून शिपायांनी जीवन रक्षक होड्याचे दोर कापून टाकले आणि त्या खाली पाण्यात पडू दिल्या. पहाट होणे अगोदर पौलाने त्या सर्वांना काहीतरी खाण्याचा आग्रह केला. तो म्हणाला, आज 14वा दिवस आहे. तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पण खाणे पिणे काही केले नाही. अन्नाचं कणही खाल्लं नाही, तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे, तुम्ही खावे अशी मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्यापैकी कोणाच्या केसासही धक्का लागणार नाही. असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले. ती भाकर मोडून तो खाऊ लागला, ते पाहून त्या सर्वांना धीर आला आणि ते जेवले. आम्ही सर्व मिळून जहाजात 276 लोक होतो. त्या सर्वांनी पुरेसे खाल्ल्या प्याल्यानंतर धान्य समुद्रात टाकून दिले आणि जहाजातील भार कमी केला. दिवस उजळल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली. म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले. म्हणून त्यांनी नांगर कापले आणि समुद्रात पडू दिले. त्याचबरोबर सुकाणूच्या दोऱ्या एकत्र केल्या. नंतर त्यांनी जहाजाच्या पुढच्या भागाचे शीड वारा भरावे म्हणून उभे केले आणि जहाज किनाऱ्याला आणले. परंतु दोन समुद्रातील वर आलेल्या वाळूच्या ढिगावर जहाज जोराने आदळले तेव्हा जहाजाची पुढची बाजू वाळूमध्ये रुतून बसली आणि गलबताचा भागचा मागचा भाग लाटाच्या तडाख्यामुळे तुटू लागला. तेव्हा शिपाईंनी कैद्यांना मारण्याचे ठरवले, यासाठी की त्यांच्यातील कोणी पोहोच जाऊन पळू नये. परंतु शताधिपतीचा पावलाला वाचवण्याचे होते म्हणून त्यांनी शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली. बाकीच्या लोकांनी फळ्याच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडाच्या आधारे भूमी गाठावे असे सांगितले. अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरूपपणे भूमीवर पोहोचले.